इयोब अध्याय 26. नंतर इयोबाने उत्तर दिले आणि म्हणाला, बलहीन असलेल्यास तू कसे सहाय्य केले, शक्ती नसलेल्यांना बाहूंना तू कसे सोडविले, बुद्धी नसलेल्यास तू कसा सल्ला दिलास आणि तू त्यास केवढे ज्ञान कळविले, तू कोणाच्या सहाय्याने हे शब्द बोललास, तुझ्यातून कोणाचे मन प्रगट झाले. बिल्दादने उत्तर दिले, मृत झालेल्यांची प्रेते जलनिधीच्या खाली निर्जन स्थळी थरथरा कापत आहेत. देवापुढे अधोलोक नग्न आहे, त्याच्यापुढे विनाश स्थान स्वतःला झाकून घेऊ शकत नाही. त्याने उत्तरेकडील नभोमंडळ शून्य आकाशावर पसरवले आहे आणि त्याने पृथ्वी निराधार टांगली आहे. तिच्या गडद मेघात तो पाणी बांधून ठेवतो, तरी त्याच्या ओझ्याने मेघ फाटत नाही. तो चंद्राचा चेहरा झाकतो आणि त्यावर आपले मेघ पसरवितो. त्याने पाण्याच्या पृष्ठभागावर एक वर्तुळाकार सीमा कोरली आणि प्रकाश व अंधकार यांच्यामध्ये क्षितिजरेखा आखली. त्याच्या धमकीने आकाशस्तंभ थरथरतात आणि भयचकित होतात. तो आपल्या सामर्थ्याने समुद्र स्थिर करतो. तो आपल्या ज्ञान बलाने राहबला छिन्न भिन्न करतो. त्याचा निश्वास आकाशातील वादळ स्वच्छ करतो. त्याच्या हाताने पळून जाणाऱ्या सापाला नष्ट केले. पहा, या त्याच्या मार्गाचा केवळ कडा आहे. किती हळुवार आम्ही त्याचे ऐकतो, परंतु त्याच्या बलाची गर्जना कोण समजू शकेल.